लावली माझ्यात आहे काही खास। या कार्यक्रमाचा सुगंध पुन्हा दरवळायला लागला आणि हा सुगंध फक्त आणि फक्त तुझ्यासाठी ग सखी, कारण जर तू रोज हा कार्यक्रम ऐकलास तर माझी खात्री आहे की तुला इतकं काही शिकायला मिळेल की तुझ्या व्यक्तिमत्वात तुझ्या विचारात खूप बदल घडून येतील। अरे हो, निसर्ग सुद्धा आपलं रूप बदलायला लागलाय, वातावरणात उष्मा आहे आणि असे बदल आपल्या आयुष्यात सुद्धा येतात सुखदुःखाच्या रूपात। पण सखी, तू हरू नकोस ग, थांबू नकोस ग, मग बघ प्रगतीच्या वाटेवर तुझा प्रवास सुरू होईल। तेव्हा अनेक शुभेच्छा घेऊन मी प्रगती तुम्हाला ऐकवते आहे हा संदेश।